कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे यावर थोडं चिंतन घडलं. तैत्तिरीय उपनिषदात म्हटलंय सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ऐतरेय उपनिषदात म्हटलंय प्रज्ञानम ब्रह्म. मुंडक उपनिषदामध्ये तीन सुरेख मंत्र आहेत, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुनाश्रुतेन. आत्मा केवळ प्रवचनाने किंवा निरूपणाने, कुशाग्र बुद्धीने किंवा पुष्कळ श्रवणाने प्राप्त होत नाही. दुसरा मंत्र असा आहे नायम आत्मा बलहीने न लभ्या. आत्मज्ञानाकरता साधना करावी लागते. ती साधना करण्यास लागणारी दृढता, चिकाटी, निश्चयाचं बल ज्याच्यापाशी नाही अशा व्यक्तीला, म्हणजेच बलहीनाला, आत्मा प्राप्त होत नाही. तीन सत्येन लभ्यः तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. हा आत्मा सत्याचरणाने, तपाचरणाने, यथार्थ किंवा खऱ्या ज्ञानाने आणि निरंतर अभ्यासाने प्राप्त होतो. वेदांतात आत्म्याचं वर्णन अस्ति, भाती आणि प्रिय असं केलेलं आहे. वेदांतात परमात्म्याचं स्वरूप पाच प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यापैकी पहिली तीन रूप म्हणजे अस्ति, भाती आणि प्रिय ही शाश्वत म्हणजे निर्गुण परमात्म्याची असून, नंतरची दोन रूप म्हणजे नाम आणि रूप हे अशाश्वत म्हणजे सगुण परमात्म्याची आहेत. एक अस्ति म्हणजे आहेच आहे, मी आहे ही जाणीव सदा सर्व काळ असतेच असते. प्रकाश किंवा अंधारात देखील मी आहे ही जाणीव कायम असते. मृत्यूच्या छायेत असताना सुद्धा मी आहे ही जाणीव प्रत्येक प्राणी मात्राला असते. हे असणे हे चिरंतन आहे, कारण प्राणी मात्रातील आत्मा शाश्वत आहे. म्हणजेच या विश्वात चराचरात भरलेला परमात्मा सत्रूप शाश्वत आहे. दोन भाती म्हणजे प्रकाशरूप, तसंच प्रकाशक सर्वांचा प्रकाशक आहे. यस्य भासा सर्वम इदं विभाती, परमात्मा हा स्वयं प्रकाशरूप आहे. त्याच्याच प्रकाशाने सारं विश्व प्रकाशित होतं. हा प्रकाश आहे हे जसं त्याच्या प्रकाशाने समजतं, तसंच हा अंधार आहे हे देखील त्याच्याच प्रकाशाने समजतं. आत्म्याच्या प्रकाशानेच जीव सारं विश्व पाहू शकतो, जाणू शकतो. तोच जीवातील मूळ चैतन्य आहे, चेतनरूप, चिद्रूप आहे. म्हणून परमात्मा भाती आहे. तीन प्रिय म्हणजेच आवडता, म्हणजेच आनंदरूप. कारण कोणतीही गोष्ट आनंददायी असेल तरच आपल्याला प्रिय होते. आपण आत्मरूप आहोत म्हणूनच आपण स्वतः आपल्याला इतके प्रिय आहोत. स्वतः इतकं आपल्याला दुसरं काय प्रिय आहे बरं? नकळत माहीत नसतानाही आपल्याला माहीत आहे की मी आत्मा आहे. तसंच इतरांच्या बाबतीत देखील जो आपल्याला आनंद सुख देतो तोच आपल्याला आवडतो, प्रिय होतो. एखाद्या वस्तूपासून दुःख होत असेल तर ती वस्तू अप्रिय होते. यावरून प्रिय व आनंद या दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत आणि आत्मा हा स्वयं आनंदरूप आहे. म्हणून आत्मा हाच प्रत्येकाला प्रिय आहे. प्रत्येकाचं खरंखुरं प्रेम हे आत्म्यावरच असतं आणि आत्मा आनंदरूप असल्याने प्रत्येकाला आपण अगदी आनंदी असावं, सुखी असावं असं वाटतं. आईला मूल प्रिय आहे ते तिला त्याच्यामुळे आनंद मिळतो. म्हणून त्याच मुलाने आईच्या मनाविरुद्ध वर्तन केलं तर तीच त्याला घरातून हाकलवते, त्याचं तोंड देखील पाहत नाही. बायको नवऱ्याच्या मनाविरुद्ध वागली तर नवरा तिला घटस्फोट देतो. म्हणजेच हे प्रेम त्यांचं स्वतःच्या आनंदाप्रित्यर्थच असतं. म्हणजेच हे प्रेम स्वतःवरच, पर्यायाने आपल्या आत्म्यावरच असतं. म्हणून परमात्म्याचं परमात्माच प्रिय आहे आणि तेच खरं आपलं स्वरूप आहे. आता प्रश्न असा येतो की जर आपण आत्मरूपच आहोत म्हणजे आनंदरूप आहोत तर ते आपल्याला कळत का नाही. कधी कधी तर संपूर्ण जन्म जातो तरीही समजत नाही की आनंद माझ्यामध्येच आहे. असं का बरं होतं? तर जन्मजन्मांच्या आणि याही जन्मांच्या संस्कारांमुळे, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, अवतीभोवती असणाऱ्या मंडळींमुळे असा भाव दिवसेंदिवस पक्का होतो की आनंदासाठी मला बाहेर काहीतरी मिळालं पाहिजे. वस्तुत आत्मा आतच आहे, परंतु बहिर्मुख वृत्तीमुळे त्याचं ज्ञान होत नाही. जर वृत्ती अंतर्मुख करून कोणी शांतपणे ध्यानाला बसेल तर त्याला 5-25 वर्षांच्या साधनेने लक्षात येईल की अरे, आनंद तर आतच आहे. इतकंच नव्हे तर मीच आत्मरूप आहे, आनंदरूप आहे, हा बोध त्याच्या ठिकाणी पक्का ठसेल. असं हे परमात्म्याचे अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजेच सत, चित, आनंदरूप हे निर्गुण परमात्म्याचं स्वरूप आणि हे सर्व व्यापक असतं. परमात्म्याचं चौथं आणि पाचवं रूप म्हणजे नाम आणि रूप हे मात्र प्राणी मात्रांचा आणि जीवांचा विचार केला तर अशाश्वत आणि क्षणभंगूर आहे. पण परमेश्वराचा विचार केला तर मात्र नाम आणि रूप देखील शाश्वतच वाटतं. आता नाम, परमेश्वराचं नाम हे त्याच्या रूपाशी व सच्चित आनंद गुणाशी पूर्णपणे एकरूपच आहे आणि सदा सर्व काळ शाश्वत आहे. श्याम सुंदर म्हटलं की तो सावळा पण सुंदरच असणार. भक्त वत्सल म्हटलं की तो भक्तांवर प्रेम करणाराच असणार. आता पाचवं रूप, परमेश्वराचं रूप हे त्याच्या नामाशी व गुणांशी एकरूप असतं म्हणून तेही शाश्वतच असतं. वक्रतुंड म्हणजे सोंड असणारा म्हणजेच गणपती. नाम व रूप एक रूपच. श्याम म्हटलं की सावळा श्रीकृष्ण. पण हे फक्त परमेश्वराच्या बाबतीतच घडतं. माणसांच्या बाबतीत मात्र नाम व रूप हे अशाश्वत आहे. सुलोचना नावाच्या मुलीचे डोळे बारीक असू शकतात. श्वेता नावाची मुलगी चक्क काळी असू शकते. पुन्हा हे रूप बालपणी वेगळं, तारुण्यात वेगळं आणि वार्धक्यात वेगळं. 80 वर्षांच्या स्त्रीचं नाव चंद्रिका कसं बरं दिसेल? या बाबतीत दातांची कवळी लावणाऱ्यांनी कवळी काढून आपलं रूप आरशात पाहावं. पुन्हा नाव हे जन्मानंतर 12 दिवसांनी किंवा सवडीने महिन्यांनी ठेवलं जातं. तसंच मुलीचं नाव लग्नात बदलतं तेव्हा नाव आणि रूप यांचा जीवाशी काहीही संबंध नसतो. ते केवळ आपल्या इच्छेचं, सदिच्छेचं प्रतीक असतं. म्हणून प्राणी मात्रांच्या संदर्भात नाम व रूप हे अशाश्वत असतात. इथे आणखीन एक विचार सुचतो, तो म्हणजे परमेश्वराच्या बाबतीत नाम व रूप ही शाश्वत असतात असं वर म्हटलंय. परंतु वक्रतुंड हे नाम व रूप जरी गणपतीशी शाश्वत असलं तरी ते मारुती किंवा राम या देवाशी अशाश्वतच ठरतं. प्रत्येक देवतेचं नाव व रूप भिन्न आहेत. महाकाली व महालक्ष्मी ही एकाच आदिशक्तीची दोन नावं असं असून देखील त्यांची रूप भिन्न आहेत. काळाराम व गोराराम ही दोन्ही रामाचीच नावं असूनही त्यांची रूप भिन्न आहेत. म्हणून नाम व रूप हे परमेश्वराच्या बाबतीतही अशाश्वत म्हणता येईल. अशा तऱ्हेने आपण वेदांतात सांगितलेल्या परमेश्वराच्या शाश्वत आणि अशाश्वत अशा 5 स्वरूपांचं चिंतन करू शकतो. असं म्हणून स्वामीजी म्हणाले, हं काय कसं काय वाटलं? मी म्हटलं, स्वामीजी चिंतन असं करतात? बापरे. त्यावर स्वामीजी म्हणाले, हो आता उद्या तूही चिंतन कर, तू अस्ती, भाती आणि प्रिय कशी आहेस याचं चिंतन कर, आणि परवा मला असंच सारं सांग तुझं चिंतन. हरिओम तत्सत.